आकाशवाणी मुंबई। दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। ओला उबर यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची केंद्र सरकारची परवानगी। आणि विदर्भात पावसाचा जोर, सिंधुदुर्गात पुरात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू। आणि आता बातम्या विस्तारानं। राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग, ईओडब्ल्यू आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली। सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता। राज्यात सोयाबीन खरेदीसाठी दोन केंद्र निश्चित केली असून तिथे सुमारे 5,500 कोटी रुपयांची खरेदी झाल्याची माहिती त्यांनी आज विधानसभेत दिली। सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्यास सरकार याबाबत अनुकूल असल्याचं रावत म्हणाले। रोहित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता। राज्यात वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी किंवा शेतमजुरांच्या कुटुंबियांना दिली जाणारी 4 लाख रुपयांची मदत वाढवून ती 10 लाख रुपये करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात केली। याबाबत विचार करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। विधानसभेत आज गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याची अशी 2 विधेयकं सभागृहात मंजूर करण्यात आली। शेतकरी आत्महत्या आणि बैलाच्या जागी स्वतः जोताला जोडण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न या विषयावर विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला। या गंभीर स्थितीवर आत्ताच चर्चा करण्याची मागणी विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी केली ती अध्यक्षांनी नाकारली। सरकारही चर्चेला तयार आहे, आम्हालाही शेतकऱ्यांची काळजी आहे असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दिलं। मात्र याचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला। विरोधी पक्षानं केलेल्या आरोपांना आज बबनराव लोणीकर यांनी सभागृहात उत्तर दिलं। आपण शेतकरी विरोधी नसून विरोधक दावा करत असलेलं वक्तव्य आपण केलंच नाही, मात्र तरीही आपण शेतकऱ्यांची माफी मागायला तयार आहोत असं लोणीकर म्हणाले। लोणीकर यांच्या उत्तरावर विरोधकांनी घोषणा दिल्या, त्यात सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांची भर पडल्यानं गदारोळ होऊन कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित झालं। राज्यातल्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असली तरी त्या शाळा बंद केलेल्या नाहीत आणि यापुढेही होणार नाहीत अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत दिली। आमदार विक्रम काळे यांच्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते। राज्यातल्या एकंदर 1,08,000 जास्त शाळांपैकी 18,000 जास्त शाळांची पटसंख्या 20 कमी आहे, मात्र यापैकी कोणतीही शाळा बंद झालेली नाही असं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या जवळपास 1,000 शाळांमध्ये एकही शिक्षक नसून त्यातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्वाचा असल्याचा मुद्दा आमदार सुधाकर आडबाले यांनी उपस्थित केला। यावर माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल असं मंत्री भोयर यांनी सांगितलं। राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवण्यासाठीचं विधेयक 2025 विधान परिषदेनं एकमतानं संमत केलं। ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कार्यवाही केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली। आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते।
पीएसच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो, ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का, तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे। आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू।
अशा गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक पावलं सरकार उचलत असून व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचं कामही सुरू असल्याचं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षात मुंबई वगळता उर्वरित राज्यात सायबर आणि डिजिटल गुन्ह्यांमधून 1 कोटी गुंतवणूकदारांची 22,522 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत यासंदर्भातल्या प्रश्नावरच्या लेखी उत्तरात दिली. विविध वाहतूक संघटनांना संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत केलं. वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल 1 महिन्यात प्राप्त होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये अशा सूचना पोलीस आणि परिवहन विभागाला त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक असा प्रतिसाद दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओला, उबर, रॅपिडो यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. पूर्वी ही मर्यादा 1.5 होती. गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भातले सुधारित दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. येत्या 3 महिन्यात नव्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्रालयानं विविध राज्यांना दिल्या आहेत. विविध वाहनांसाठी असलेल्या मूलभूत भाड्याची रक्कम राज्य सरकार निश्चित करते. सक्षम कारणाशिवाय फेरी रद्द केली तर ग्राहकांना किंवा चालकाला एकूण भाड्याच्या रकमेच्या 10% किंवा कमाल 100 रुपये दंड द्यावा लागेल. चालकाच्या मालकीची गाडी असेल तर त्याला भाड्याच्या किमान 80% रक्कम द्यावी. कंपनीच्या मालकीची गाडी असेल तर चालकाला भाड्याच्या किमान 60% रक्कम द्यावी असंही या दिशानिर्देशनात नमूद करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातले माजी आमदार अपूर्व हिरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक, इंदापूरचे उद्योजक प्रवीण माने यांनी आज मुंबईत भाजपामध्ये प्रवेश केला. देश जगातली अग्रणी अर्थसंस्था होण्याकडे वाटचाल करत असताना महिला आणि मुलांची स्थिती सुधारली नाही तर केवळ आर्थिक प्रगतीला महत्व राहणार नाही असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं. महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांचा विशेषतः वन स्टॉप सेंटर आणि मिशन शक्ती या योजनांचा त्यांनी आज राजभवनात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. राज्यात मोसमी पावसानं पुन्हा जोर धरला असून हवामान विभागानं आज पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे तसंच नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा या भागांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यात करोळ इथं पुरात वाहून गेल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. चंद्रपूर, गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा ब्रह्मपुरी वडसा मार्गावरचा भूती नदीवरचा पूल वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. अँडरसन तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी सामन्याच्या मालिकेतला दुसरा सामना आज बर्मिंगहॅम इथल्या इजबस्टन इथं सुरू झाला. यात इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या फसवणुकीसंदर्भातल्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी शेतकरी न्यायालयाचा राज्य सरकारचा प्रस्ताव. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. ओला, उबर यासारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची केंद्र सरकारची परवानगी. आणि विदर्भात पावसाचा जोर, सिंधुदुर्गात पुरात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.